असेल. ओके मध्ये आहे
काही झाडे काही डोंगर काही हॉटेल.